आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आयुष्मान भारत पीएम जन आरोग्य योजनेचा लाभ 70 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय। पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या चौथ्या टप्प्यात 62,500 किलोमीटर लांबीच्या रस्त्या बांधणीस मान्यता। 70,125 कोटी रुपयांची तरतूद। 130 किलोमीटर प्रतितास गतीनं धावणारी 16 डब्यांची अत्याधुनिक नागपूर ते सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस 15 सप्टेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत। NSSCDCL नागपूर शहरात स्मार्ट पार्किंग प्लाझा ई शौचालय आणि पाडेचा क्षेत्रनिहाय विकास 2025 पर्यंत पूर्ण करणार। आणि डाव्या चळवळीचे अग्रणी नेते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांचं दिल्लीत उपचारादरम्यान निधन। आयुष्मान भारत पीएम जन आरोग्य योजनेअंतर्गत उत्पन्नाची अट न ठेवता 70 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य संरक्षण देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर सांगितलं की ज्येष्ठ नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळणार आहे। देशातील 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होईल। केंद्रीय मंत्रिमंडळानं पंतप्रधान ई बस सेवा पेमेंट सुरक्षा यंत्रणा योजनेला देखील मंजुरी दिली असून सार्वजनिक वाहतूक प्राधिकरणांना ई बस खरेदी आणि कार्यान्वयन शक्य व्हावं यासाठी त्यात 3,435 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। याशिवाय अवजड उद्योग मंत्रालयाचा प्रस्ताव स्वीकारून पंतप्रधान ई ड्राईव्ह योजनेलाही मंजुरी दिलेली आहे। यामुळे देशात विजेवर चालणाऱ्या वाहनांचा वाहतुकीसाठी वापर करण्याला प्रोत्साहन मिळणार आहे। योजनेत 2 वर्षांसाठी 10,900 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे। आर्थिक वर्ष 2024-2025 ते 2028-2029 या काळासाठी पंतप्रधान ग्राम सडक योजना 4 प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत पात्र 25,000 वस्त्यांना प्रथमच जोडणारे 62,500 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवलं जाणार असून त्यात नव्या रस्त्यांच्या बांधकामासह पुलांचे बांधकाम दुरुस्ती केली जाणार आहे। या योजनेचा एकंदर खर्च 70,125 कोटी रुपये आहे। मध्य आणि दक्षिण भारतातील प्रमुख संपर्कांसाठी वंदे भारत एक्सप्रेस सेवा 15 सप्टेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत येत आहे। 130 किलोमीटर प्रतितास गतीनं धावणारी ही 16 डब्यांची अत्याधुनिक रेल्वेगाडी नागपूर ते सिकंदराबाद दरम्यान धावेल। नागपूर ते सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस 5 प्रमुख स्थानकांवर थांबेल, ज्यात चंद्रपूर जिल्हा समाविष्ट असून चंद्रपूर आणि बल्लारपूर स्थानकांवरून प्रवाशांना विशेष सुविधा मिळतील। यापूर्वी जानेवारी 2023 या गाडीची चाचणी घेण्यात आली होती। आता दररोज धावणाऱ्या या एक्सप्रेसच्या वेळापत्रकानुसार ही रेल्वेगाडी नागपूर इथून सकाळी 5 वाजता सुटेल तर सिकंदराबादला दुपारी 12:15 पोहोचेल। सिकंदराबादहून परतीचा प्रवास रात्री 1 वाजता सुरू होईल आणि ती गाडी सकाळी 8:20 नागपूरला पोहोचेल। ही बातमी हिंदुस्तान समाचार वृत्तसंस्थेनं दिली आहे। राज्यातली प्रमुख धरणं सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच 90 ते 95% भरली आहेत। मराठवाड्यात जायकवाडी धरण 98%, सोलापुरात उजनी धरण 100% आणि साताऱ्यातलं कोयना धरण 99% भरलं आहे। पुणे आणि कोकणातील 97% धरणं पूर्ण भरली असून मुंबई तसंच ठाणे जिल्ह्यातील धरणे 95 ते 100%, नागपूर विभागातली धरणं 85% भरली आहेत। अमरावतीतील ऊर्ध्व वर्धा धरण 95% तर यवतमाळमधील इसापूर धरण 98% भरलं आहे। गोसेखुर्द धरण केवळ 55% तर उत्तर महाराष्ट्रातलं जळगावमधलं ऊर्ध्व तापी धरण 45% भरलं आहे। ऑक्टोबरपर्यंत उर्वरित धरणंही भरतील असा अंदाज असून यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामात जास्त उत्पन्नाची अपेक्षा आहे। 3 दिवसीय महालक्ष्मी उत्सवाचा आज समारोप होत असून काल पूजन झालेल्या ज्येष्ठा कनिष्ठा गौरीचं आज सायंकाळी विसर्जन होत आहे। यानिमित्तानं घरोघरी महिला वर्गाकडून विविध पारंपरिक सोहळ्याचं आयोजन करण्यात येत आहे। दरम्यान गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळाचे देखावे पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येनं गर्दी करत आहेत। वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीरचे कलाकार सागर गुल्हाने यांनी तयार केलेला BSNL आणि भारतीय डाक कार्यालय यांचा माहितीपर देखावा वाशिमकरांचं लक्ष वेधून घेत आहे। याशिवाय इंडियन ऑइल कंपनीची देखील प्रतिकृती उभारून पुन्हा या कंपन्यांना भरभराटीचे दिवस यावेत या सदिच्छा दिखाव्यातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। दरम्यान गणेश उत्सवाच्या कालच्या 5व्या दिवशी नागपुरात 2,942 गणेश मूर्तींचं विसर्जन विविध ठिकाणी करण्यात आलं। यात POP च्या 69 मूर्ती आढळून आल्यात। काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपकडून उद्या राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे। खासदार राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधी वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्याचा निर्णय भाजपनं घेतल्याचं कळवण्यात आलं आहे। काँग्रेस हटाव आरक्षण बचाव असा नारा देत हे आंदोलन करण्यात येणार आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अकोल्यात तर चंद्रपूरचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे। दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या संविधान संपवणार या वक्तव्याविरोधात भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चानं आज नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन केलं. यावेळी राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं.
आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात NSSDCLतर्फे नागपूर शहरामध्ये स्मार्ट पार्किंग प्लाझा, ई टॉयलेट्स, त्याचप्रमाणे पारडी या भागाचा क्षेत्रनिहाय विकास होत असून स्मार्ट सिटी अंतर्गत सर्व कामं ही मार्च 2025 पूर्ण करण्याचा आपला मानस असल्याचं NSSDLच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं. स्मार्ट सिटीच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करू असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. सीताबर्डी इथल्या स्मार्ट पार्किंग प्लाझाचं उद्घाटन लवकरच होत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. NSSCL ही एक विशेष उद्देशानं तयार केलेली यंत्रणा आहे. यामार्फत विकास कामं तसंच तंत्रज्ञानविषयक बाबी विकसित करून ती संबंधित यंत्रणेला सोपवली जातात. शहरात ट्रॅफिक पोलिसांसाठी असणारे स्मार्ट बूथ हे त्यांना पावसापासून संरक्षण मिळण्यासाठी स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत बसवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सीसीटीव्ही, ई शौचालय सुद्धा मनपाला सुपूर्द करण्यात आली आहेत असं शर्मा यांनी सांगितलं. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी CPIM सरचिटणीस सीताराम येचुरी यांचं आज निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. येचुरी यांना दिल्लीतील एम्समध्ये 19 ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आलं होतं. CPIM द्वारे दिलेल्या निवेदनानुसार येचुरी यांना श्वसन मार्गाच्या तीव्र संसर्गानं ग्रासलं होतं. येचुरी यांचा जन्म 12 ऑगस्ट 1952 रोजी चेन्नई इथं तेलगू भाषिक कुटुंबात झाला. त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्र BA ऑनर्सचं आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून अर्थशास्त्रात MA केलं होतं. ते कायमच विविध चळवळीत सक्रिय होते. आणीबाणीच्या काळात JNU मध्ये विद्यार्थी असताना त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या निधनाबद्दल राजकीय वर्तुळातून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. सीताराम येचुरी हे आपले चांगले मित्र होते. देशाच्या जडणघडणीचे सखोल आकलन असलेला नेता आपण गमावला अशी भावना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी समाज माध्यमांवरील संदेशात व्यक्त केली. ज्येष्ठ माकप नेते सीताराम येचुरी यांच्या निधनाचं वृत्तन दुःखद असून शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य माणूस यांच्या हितासाठी आपलं आयुष्य झोकून देणारा एक विचारवंत, तत्वनिष्ठ नेता देशानं गमावला या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयाकडून जनतेला अधिक चांगल्या सेवा उपलब्ध करून द्याव्यात, वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसंच ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते आणि सेवक यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ शियाली राजामृत रंगनाथन यांच्या नावानं पुरस्कार देण्यात येतो. सन 2023-24 या वर्षीच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारे ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवक यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह 25 सप्टेंबरपर्यंत 3 प्रतीत आपल्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे पाठवावेत असं आवाहन करण्यात आलं आहे. जैन धर्मातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे क्षमा याचना. क्षमा हे वीरांचे भूषण असून ज्यामध्ये अहंकार नसतो. क्षमावाणी पर्व मन शब्द आणि शरीरातून क्षमा करण्याचा संदेश देत असून जैन धर्मियांचं पर्युषण पर्व म्हणजे क्षमा आणि प्रेमाचा उत्सव असल्याचं प्रतिपादन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्यमंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. जैन समाजातर्फे आयोजित जैन भवन इथं क्षमा यापना कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जैन समाजाचे गुरु, संस्था संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रजासत्ताक दिन जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कार 2025 साठी नामांकन किंवा शिफारसी या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत स्वीकारल्या जातील. 1 मे रोजी ही प्रक्रिया सुरू झाली असून संबंधित नामांकन केवळ राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल awards.gov.in या ऑनलाईन स्वीकारल्या जातील. आजपासून 15 सप्टेंबरपर्यंत विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान सामान्य राहणार असून कुठलीही धोक्याची सूचना हवामान खात्यानं जारी केली नाही. 16 सप्टेंबर रोजी विदर्भात बहुतांश जिल्ह्यात वादळी पर्जन्यमान राहण्याचा अंदाज विभागानं वर्तवला आहे. दरम्यान आज दुपारच्या सुमारास नागपूरात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसानं हजेरी लावली. मागील 2 दिवसापासून झालेल्या संततधार पावसानं भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे वैनगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील पाणी शहरात शिरलं असून सहकारनगर आणि विद्यानगर या भागात अनेक कुटुंब अडकली आहेत. बचाव पथकाच्या मदतीनं सर्वांना बाहेर काढण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आयुष्मान भारत PM जन आरोग्य योजनेचा लाभ 70 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. 130 किलोमीटर प्रतितास गतीनं धावणारी 16 डब्यांची अत्याधुनिक नागपूर ते सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस 15 सप्टेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.